नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. स्वातंत्र्य दिसाच्या पूर्वसांजेर आयज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राक संबोधीत करतल्यो. आयज विभाजन विभीषिका यादस्तीक दीस पाळटात. संसदेचे पावसाळी अधिवेशनात काल दोनूय सभाघरांचे कामकाज अनिश्चित काळा खातीर स्थगीत करून सोपले. दिल्ली सरकारान अग्निशमन सेवेतल्या फायर ऑपरेटर आनी बंदखण विभागातल्या वॉर्डर आनी मॅट्रन हे पदावयल्या थेट भरतीत आदल्या अग्निवीरां खातीर 20% आरक्षणाक दिली मंजुरी. आनी पोलंडच्या इगा स्वियाटेक हिणी कॅनेडियन ओपन टेनिस सर्तीत बायलांच्या एकोड्या गटात वस्तादपण मेळ्ळे. आतां पुराय खबरो. 80व्या स्वातंत्र्य दिसाच्या पूर्वसांजेर आयज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राक संबोधीत करतल्यो. राष्ट्रपतींचे संबोधन सांजे 7:00 आकाशवाणीच्या सगळ्या राष्ट्रीय वाहिन्यांचेर प्रसारीत करतले. दूरदर्शनच्या सगळ्या वाहिन्यांचेर ते हिंदीत आनी त्या उपरांत इंग्लीश आवृत्तीत लेगीत प्रसारीत जातले. दूरदर्शनावेल्या हिंदी आनी इंग्लीश संबोधनाच्या प्रसारणा उपरांत ते दूरदर्शनच्या प्रादेशीक वाहिन्यांचेर प्रादेशीक भाशांनी प्रसारीत करतले. आकाशवाणी आपल्या प्रादेशीक नेटवर्कांचेर रातच्या 9:30 प्रादेशीक भाशांनी हाचे प्रसारण करतली. फाल्यां स्वातंत्र्य दिसा निमतान दिल्ली मेट्रो सेवा सगळ्या टर्मिनल स्थानकांवेल्यान सकाळी 4:00 सुरू जातली. ही वेवस्था स्वातंत्र्य दिसाच्या सुवाळ्याक हजर रावपी खासा सोयरे निमंत्रीत आनी सर्वसामान्य जनतेच्या सोयी खातीर आसा अशें दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनान सांगला. नियमीत सेवा परतून सुरू जाय मेरेन सगळ्या मेट्रो मार्गांचेर दर 30 मिनटांनी रेल्वे धांवतल्यो. लाल किल्लो, जामा मशीद आनी दिल्ली गेट ही मेट्रो स्थानकां स्वातंत्र्य दिसाच्या सुवाळ्याच्या वाठारांपासून सगळ्यांत लागीं आसात. आयज विभाजन विभीषिका यादस्तीक दीस हे निमतान 1947च्या फाळणेंत जांणी आपले प्राण ओपले आनी खर यातना सहन केल्यो त्या सगळ्यांक देश आयज आर्गां ओपता.
विभाजन विभीषिका स्मृति दिवस के अवसर पर राजधानी दिल्ली सहित देश भर में विभिन्न कार्यक्रम आयोजित किए जा रहे हैं. 2021 में सरकार ने हर वर्ष 14 अगस्त को विभाजन विभीषिका स्मृति दिवस के रूप में मनाने का निर्णय लिया था. यह दिवस आने वाली पीढ़ियों को विभाजन के दौरान लोगों द्वारा झेले गए दर्द और पीड़ा की याद दिलाता है. विभाजन ने लाखों लोगों को प्रभावित किया और अपने पीछे गहरे घाव छोड़े. विभाजन के कारण करीब 2 करोड़ लोग प्रभावित हुए. यह दिवस सामाजिक विभाजन और वैमनस्य को दूर करने तथा शांति, सद्भाव और एकता की भावना को मजबूत करने की आवश्यकता की भी याद दिलाता है. अनुपम मिश्र, आकाशवाणी समाचार, दिल्ली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काल दोन्ही सभाघरांचे कामकाज अनिश्चित काळा खातीर स्थगीत करून सोपले. 20 जुलयाक सुरू जाल्ल्या ह्या अधिवेशनात 25 दिसात 19 बसका जाल्यो. संसदेन भौशीक परिक्षा सुदारणा विधेयक हे सयत 12 विधेयकां मंजूर केली. आपल्या समारोपाच्या भाषणात राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन हांणी सभाघराच्या कामकाजात स्थगीत येवपी आडखळेविशी हुस्को उक्तायलो. 12 विधेयकां मंजूर करून आनी परतून धाडून सभाघरान आपली मुखेल कायदेविशी कर्तव्यां पार पाडली. सभाघराचे कामकाज फकत 37:49 चल्ले अशी माहिती राधाकृष्णन हांणी दिली. हे आदी खाण आनी खनिज विकास आनी नियमन सुदारणा विधेयक 2026 संसदेन मंजूर केले. राज्यसभेन काल हे विधेयकाक मंजुरी दिली. विरोधी पक्षांनी हाडिल्ल्या आडखळेक लागून संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळा खातीर स्थगीत केले अशें नागरी विमान येरादारी मंत्री K. राममोहन नायडू हांणी म्हळां. हाका लागून हवाई येरादारी क्षेत्रा सारख्या म्हत्वाच्या विशयांचेर सविस्तर चर्चा जावंक ना अशें तांणी म्हळें. संसदेत ते नागरी येरादारी कडेन संबंधित 28 तारांकीत प्रस्नांची जाप दिवपाक इत्सूक आशिल्ले अशें एका सोशल मिडिया पोस्टावेल्या तांणी सांगले. ही संख्या 2013च्या पावसाळी अधिवेशनात विचारिल्ल्या 14 तारांकीत प्रस्नांच्या दुपेटीन आशिल्ली अशें तांणी हे वेळार म्हळें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. X-चेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावयल्यो खबरो. दिल्ली सरकारान अग्निशमन सेवेतल्या फायर ऑपरेटर आनी बंदखण विभागातल्या वॉर्डर आनी मॅट्रन हे पदावयल्या थेट भरतीत आदल्या अग्निवीरां खातीर 20% आरक्षणाक मंजुरी दिल्या. घर विभागाच्या हे आदेशात उमेदवारांक पिराय मर्यादेत सवलत लेगीत दिल्या. घर मंत्रालयान हे आदीच सगळ्या केंद्रीय सशस्त्र पुलीस दळात आनी आसाम रायफल्सात कॉन्स्टेबल आनी रायफलमॅन पावण्यावेली 50% पदां आदल्या अग्निवीरां खातीर राखीव दवरल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल नवी दिल्लीत जाल्ल्या खाशेल्या सुवाळ्यात 2024 आनी 2025 वर्सा खातीर 100 कलाकारांक संगीत नाटक अकादमीची फेलोशीप आनी पुरस्कार भेटयले. देशातल्या सादरीकरण कला संगीत नाच नाट्य लोक आनी आदिवासी कला कठपुतली पारंपारीक नाट्य आनी हेर संबंधित प्रकारात योगदान दिल्ल्या खातीर हे पुरस्कार दिल्यात. ह्या वेळार उलयतना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले,
जो कलाकार आज सन्मानित हुए है वे मिलकर भारत का एक सांस्कृतिक मानचित्र प्रस्तुत करते हैं. ऐसा मानचित्र जिसमें इस देश की मिट्टी से उपजे कथाएं और गीत जुड़े हैं. विविधता से भरी इस धरती के नृत्य और उत्सव समाया हुआ है. इसकी भाषा बोलियों की सदियों से बनती आ रही संस्कृतियों की वही बसी हुई है.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग आयज नवी दिल्लीत हातमाग अणभव केंद्राचे उक्तावण करतले. भारताच्या समृद्ध हातमाग दायजाचो अणभव घेवपा खातीर तो समजून घेवपा खातीर आनी ताचे कडेन जोडून घेवपा खातीर हे केंद्र एक म्हत्वाचे पावल आसा. भारताची हातमाग प्रणाली प्रदर्शीत करपाच्या संकल्पनेतल्या हे हातमाग अणभव केंद्र उभारल्या जंय पारंपारीक गिज्ञान फकत जतनूच न्हय तर सराव आनी अणभवांतल्यान ते सक्रीयपणान फुडें व्हरतले अशें वस्त्रोद्योग मंत्रालयान सांगला. राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळान आयोजित केल्ल्या उक्तावण प्रदर्शनात 24 पुरस्कार जैतिवंत विणकारांची आनी 30 परस चड वेचिल्ल्या ब्रँड्सची उत्पादनां प्रदर्शीत करतले. हर घर तिरंगा अभियानाचो भाग म्हूण आयज भोपाळांत तिरंगा रॅली काडटले. ही रॅली सकाळी 10 कोलार 6 रोड वयल्या मदर तेरेझा शाळे लागसार सुरू जातली आनी ती सुमार 32 मेरेन वतली. हे रॅलीत 1,00,000 परस चड लोक वांटेकार जावपाची शक्यता आयोजकांनी उक्तायला. मध्य प्रदेशाचे मुखेलमंत्री डॉ मोहन यादव आनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष हेमंत खंडेलवाल हे लेगीत हे रॅलीत वांटेकार जातले. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज छत्तीसगडात उटंगराचो पावस पडपाची शक्यताय आसा. ते खातीर रेड अलर्ट जारी केला. तशेंच अस्तंत बंगाल हिमाचल प्रदेश झारखंड ओडिशा आनी उत्तराखंडातल्या वाठारांनी पावसाचो ऑरेंज अलर्ट खात्यान जारी केला. तामिळनाडू पुद्दुचेरी आनी करायकल सयत ईशान्य भारतात गडगड आनी वीज पडपा सयत व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. जम्मू काश्मीर लडाख गिलगीट बल्तिस्तान मुजफ्फराबाद केरळ माहे मध्य प्रदेश अस्तंत बंगाल आनी सिक्कीम हांगाय अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. दिल्ली उदेंत राजस्थान हरयाणा चंदीगड कोकण गोंय मध्य महाराष्ट्र आनी पंजाब हांगा व्हड पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. अंदमान आनी निकोबार जुवे आंध्र प्रदेश अस्तंत बंगाल आनी भितुरल्या कर्नाटकात अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. पोलंडच्या इगा स्वियातेक हिणे कॅनेडियन ओपन टेनीस सर्तीत बायलांच्या एकोड्या गटात वस्तादपण मेळयले. 7 मानांकीत स्वियातेकान काल टोरंटोत जाल्ल्या निमण्या खेळात 2 मानांकीत एलेना रायबाकिनाक 6-2, 6-3 अशा सरळ सेटान हारयले. हे जैता सेट स्वियातेकान हे हंगामातले आपले पयले वस्तादपण मेळयला. आनी आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. स्वातंत्र्य दिसाच्या पूर्वसांजेर आयज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राक संबोधित करतल्यो. आयज विभाजन विभीषिका यादस्तीक दीस पाळटात. संसदेचे पावसाळी अधिवेशनात काल दोनूय सभाघरांचे कामकाज अनिश्चित काळा खातीर स्थगीत करून सोपले. दिल्ली सरकारान अग्निशमन सेवेतल्या फायर ऑपरेटर आनी बंदखण विभागातल्या वॉर्डर आनी मॅटन हे पदांवेल्या थेट भरतीत आदल्या अग्निवीरां खातीर 20% आरक्षणाक दिली मंजुरी आनी पुरणच्या इगा स्वियातेक हिणे कॅनेडियन ओपन टेनीस सर्तीत बायलांच्या एकोड्या गटात वस्तादपण मेळले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.